हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
वेग पळते कड्या चलका उशीर लवकर, आयुष्य वेग पळते कड्या चलका उशीर लवकर, आयुष्य वेग पळते कड्या चलका उशीर। तास दिनी मास वर्ष करीतीर, पळ घटका तास दिनी मास वर्ष करीतीर, मरण जवळ जवळ येते कसा धरी लव करते, कसा धरी लव करते, पळते कड्या चलका उशीर लवकर, बाल तारुण्य भर सरली होईल घर, बाल पर तारुण्य भर सरुणी होईल वृद्धा घर, इंद्रिय ही बंद होता गलत शरीर लव करते, गलत शरीर लव करते,
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, जर आपण आपलं वार्षिक कॅलेंडर पाहिलं तर त्यावरती प्रत्येक दिवस हा कोणाच्या कोणाच्या तरी आठवणीमध्ये असतो, तो दिवस आपण त्या व्यक्तीच्या मध्ये साजरा करत असतो, मग त्यामध्ये येत असतात आईचा दिवस, वडिलांचा दिवस, आणि याला डे म्हणून साजरा करतात. त्यानंतर असतो की पुष्कळसे दिवस असे असतात की ज्यांना आम्ही आठवण ठेवून तो पाळत असतो. त्यामध्ये आपला प्रजासत्ताक दिवस असतो, स्वातंत्र्य दिन असतो, सुट्टीचा दिवस असतो. मग हे सर्व आम्ही आठवण ठेवतो. ह्या सर्वांमध्ये एक दिवस महत्वाचा आहे, तो म्हणजे मदर्स डे, तो म्हणजे आईचा दिवस. या दिवशी आपण खूप आवर्जून तयारी करत असतो आणि इच्छा दर्शवितो की आपल्याकडून त्या व्यक्तीला विशेष मान आणि सन्मान मिळावा. हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी की ज्याविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो. परंतु आपण एक अशा व्यक्तीच्या विषयी आज बघणार आहोत की त्याला दोन आईंचे प्रेम मिळालेले आहे. तो व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये कोठे आहे आणि त्याचा सर्वप्रथम विचार कोठे करण्यात आलेला आहे आणि त्याला ह्या दोन मातांकडून काय शिक्षण मिळालेलं आहे याची आपण आज माहिती घेणार आहोत. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. मदर्स डे हा एक जागतिक दिवस असतो की ज्यामध्ये आपण आईला प्रथम प्राधान्य देतो. अनेकांच्या मनात त्याच्या आईसारखे जगात कोणीच नाही. बहुतेकांच्यासाठी आई एक अतिशय खास व्यक्ती आहे. म्हणूनच मातृत्वाच्या विषयाकडे जाताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आता सर्व आदर आणि सन्मान विशेष दर्जाच्या पात्र नसतात, परंतु काहीतरी खास अशा व्यक्ती असतात. खऱ्या माता खास व्यक्ती असतात. वास्तविक माता आपल्या जीवनात अविभाज्य आहेत. आमच्या आईशिवाय आम्ही असे आहोत, तसे आहोत आणि आम्ही येथे अजिबात नसतो. इतिहासातील काही महान लोक तुम्हाला सांगतील की त्यांच्या आई त्यांच्या जीवनात किती महत्त्वाच्या होत्या. उदाहरणार्थ जॉर्ज वॉशिंग्टन यांनी घोषित केले की मी फक्त माझ्या आईचा ऋणी आहे. आणि जुन्या कराराच्या इतिहासामधील सर्वात महान पुरुषांपैकी एक मोशे नावाच्या माणसाच्या बाबतीतही खरे होते. त्याच्या आईच्या प्रकारामुळे मोशेसारखा माणूस बनला. खरं तर तो कोण होता त्याच्या मातांच्या प्रकारावरून ते निश्चित होते, कारण देवाने मोशेला दोन माता दिल्या. मोशेच्या जीवनात मातृत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या दोन्ही स्त्रियांनी मोशेच्या संदर्भात काही निवडी केल्या ज्याचा त्याच्या जीवनावर परिणाम झाला. त्यांच्या निवडीमुळे मोशे हा माणूस बनला. एक जुनी म्हण आहे, पाळणा हरवणारा हात जगावर राज्य करतो. मोशेच्या आयुष्यात अगदी खरा होता. मला मोशेच्या आईंनी केलेल्या निवडीचे परीक्षण करायचे आहे. त्याच्या निवडीमध्ये आपल्याला प्रेमाबद्दल, जीवनाबद्दल आणि आपण आपल्या मुलांना सोडलेल्या वारशाबद्दल बरेच काही शिकवले जाते. आणि म्हणूनच मला ह्या गोष्टींवर प्रचार करायचा आहे. मोशेच्या जीवनात या स्त्रियांनी केलेल्या निवडी मला दाखविण्याची परवानगी द्या. पहिला मुद्दा आहे, त्यांनी मोशेला जीवन द्यायचे ठरवले. जिजबेतच्या निवडीचा विचार करा. मोशेचा जन्म मृत्यूच्या संस्कृतीत झाला आणि म्हणूनच याचा संदर्भ आपल्याला निर्गम याचा पहिला अध्याय 7-22 फारोच्या हुकमानुसार मोशेचा जन्म होताच त्याला मारायला हवे होते. गर्भधारणेची कल्पना करा. बाळ मुलगी असो किंवा मुलगा असेल याची अपेक्षा आश्चर्य त्याची कल्पना करा. त्याच्या बाळाचे लिंग शोधण्यासाठी कोणतेही अल्ट्रासाऊंड नव्हते. त्यांना आईची प्रसूती होईपर्यंत वाट पाहावी लागली. असे झाल्यानंतर तिने एका चांगल्या मुलाला जन्म दिला. चांगले या शब्दाची कल्पना चांगली, आनंददायी, अनुकूल आणि आनंदी असायची आहे. दुसऱ्या शब्दात तो एक सुंदर मुलगा होता. त्याच्या आईच्या नजरेत तो परिपूर्ण होता आणि तिने त्याला मारण्याचा नकार दिला. परंतु तिने जीवन निवडले आणि आपल्या मुलाला लपवले. त्याच्या आईने फारोची आज्ञा मोडणे पसंत केले. तिने आपल्या मुलाला जगू दिले. तसे मोशेने अथवा मोशेचे आई वडील दोघेही त्याला जीवनात देण्याचा निर्णयात सामील होते. इब्रिकरास पत्राचा 11:23 म्हणते, विश्वासाने मोशे जेव्हा तो जन्मला तेव्हा त्याला त्याच्या पालकांपासून 3 महिने लपवण्यात आले, कारण त्यांनी पाहिले की तो एक योग्य मुलगा आहे. तो राजाच्या आज्ञेला म्हणजेच काय की राजाच्या आज्ञेला ते घाबरले नाहीत. तिचा देवावरील विश्वास तिला आपल्या मुलाचा खून करू देणार नाही. पण तिचा देवावरचा विश्वास इतका प्रचंड होता की ती आपल्या मुलाला म्हणजेच मुलाच्या जीवावर देवावर विश्वास ठेवण्यास तयार होती. मी बाळाला मारू शकली नाही आणि तिचा जीवही सुरक्षित करू शकली नाही. तिने एक छोटी टोपली केली, त्यावर तिने राळ मळली आणि डांबर लावलं बाहेरून जेणेकरून ती गळू नये. तिच्या बाळाला त्यात ठेवले आणि त्याला देवाच्या स्वाधीन केले. बाळाला काही झाले नाही याची खात्री बाळगण्यासाठी बाळाची मोठी बहीण जवळच राहिली. येथे एक आई होती जिने आपल्या मुलासाठी जीवन निवडले. त्याचा जीव घेणे सोपे झाले असते. इब्री मुलांसाठी मृत्यू हा देशाचा कायदा होता. ती आपल्या तरुण मुलाचा नाश करू शकली असती, पण तिने त्याऐवजी त्याला जीवन देणे पसंत केले. दुसरा मुद्दा आहे राजकुमारीची निवड विचारात घ्या. वचन 6 फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर येते. तरंगता तारू पाहिल्यावर ती तिच्या नोकरांना तपासासाठी पाठवते. ते तिला टोपली आणतात आणि रडणारा मुलगा शोधण्यासाठी ती आत डोकावते. कारण त्यांची सुनता झाली आहे. तिला कळले की ते एक हिब्रू बाळ आहे आणि लगेच समजते की त्याच्या आईने तिच्या मुलासाठी मृत्यूपेक्षा जीवन निवडले आहे. आम्हाला सांगितले जाते की त्याच्यावर दया आली. करुणा या शब्दाचा अर्थ साफ करणे किंवा दया दाखवणे असा होतो. त्या क्षणी या राजकुमारीला एक पर्याय होता. ती तिच्या वडिलाच्या हुकुमाचे पालन करू शकते आणि मुलाला मारून टाकू शकते. शेवटी ते सोपे झाले असते. तिला फक्त एवढंच करावं लागलं असतं की ती तिच्या नोकरांपैकी एकाने कोशावर टीप दिली असती, ती मूल बुडाले असते किंवा ती जीवन निवडू शकते. मृत्यूच्या संस्कृती जन्मलेल्या या मूर्तीपूजक राजकुमारीने एका मुलासाठी जीवन निवडले ज्याला मारले पाहिजे. आज वस्तुस्थितीचा सामना करूयात. आपण मृत्यूच्या संस्कृतीमध्ये जगतो. आपण अशा जगात राहतो जेथे न जन्मलेल्या मुलासाठी सर्वात धोकादायक जागा सर्वात सुरक्षित असावी, त्याच्या आईचा गर्भ. मला 2 द्रुत विधाने करू द्यात. आपल्या मुलासाठी जीवन निवडणाऱ्या प्रत्येक आईसाठी देवाचे आभार माना. मी तुझे कौतुक करतो आणि तुझ्यासाठी देवाचे आभार मानतो. मी परमेश्वराची स्तुती करीतो की माझ्या आईने माझ्यासाठी जीवन निवडले. हे नेहमीच देवाची इच्छा असते, कारण प्रत्येक मानवी जीवन परमेश्वरासाठी मौल्यवान आहे. दुसरा मुद्दा, जर तुमचा गर्भपात झाला असेल तर देव तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याला तुमची काळजी आहे. हे आम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला हे पाप आहे, परंतु ते एक पाप आहे ज्याची क्षमा केली जाऊ शकते. ते देवाकडे आणा आणि त्याला तुमचे हृदय शुद्ध करू द्या आणि तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुम्हाला वाटत असलेल्या वेदना कमी करा. मृत्यू सोपा झाला असता, परंतु या दोन्ही स्त्रियांनी मोशेला जीवन देणे पसंत केले. पहिला मुद्दा आपण बघितला, त्यांनी मोशेला जीवन देणे निवडले. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत, त्यांनी मोशेला प्रेम देणे निवडले. देवाने मोशेच्या जीवनात ज्या 2 स्त्रिया ठेवल्या त्या दोघांनीही त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले. त्याच्या जन्मदात्या आईने आपला जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला. त्याच्या दत्तक इजिप्शियन आईने आपला जीव वाचविण्यासाठी तिच्या वडिलांचा फारोच्या क्रोधाचा धोका पत्करला. ते असे का करतील? एकच उत्तर अर्थपूर्ण आहे, ते म्हणजे प्रेम. त्यांनी मोशेवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले. त्यांच्यावरील प्रेमाने त्यांना कृती करण्यास प्रवृत्त केले. जेकेबेचे मोशेवर प्रेम होते, कारण तो तिचा मुलगा होता. तिच्या शरीरावर त्याला जीवन दिले आणि तो जसा जसा वाढला तसे तसे त्याचे पोषण केले. वचन 7-9 तिच्या मोशेवरील प्रेमामुळे मोशेला कोणत्याही इब्रीसाठी डिझाईन केलेले सर्वात मोठे पृथ्वीवरील नशीब पूर्ण करण्यास अनुमती दिली. कारण त्याच्या आईने इतके प्रेम केले होते की तिने त्याला वाचवण्यासाठी सर्व काही धोक्यात आणले. तो आपल्या लोकांना इजिप्शियन गुलामगिरीतून बाहेर काढू शकला. एकही तलवार न उचलता किंवा एकही बाण न चालवता इजिप्शियन सैन्याचा आणि शक्तीचा नाश करू शकला. तिच्या प्रेमाने त्याला त्याच्या लोकांचे तारणहार होण्यासाठी देवाने दिलेले नशीब पूर्ण करण्याची परवानगी दिली. राजकन्येवर मोशेवर प्रेम होते, कारण देवाने तिच्या ठाई तिच्या हृदयात त्याला ठेवले होते. फारोच्या या मूर्तीपूजक मुलीने इब्री नावाच्या गुलामाच्या मुलाला दत्तक घेण्याचे दुसरे कारण नाही. एका असहाय्य मुलाच्या हालपेष्टेने तिचे हृदय हलले आणि तिने त्याला आपला मुलगा म्हणून घेतले. तिने त्याचे नाव मोशे ठेवले. या नावाचा अर्थ काढलेला असा आहे की मोशेला नाईल नदीतून बाहेर काढले गेले असे सूचित करते. हे नाव देखील विधान लिखित होते. मोशेला बाहेर काढण्यात आले जेणेकरून त्याने एके दिवशी इतरांना बाहेर काढावे. या परिस्थितीच्या विटंबनातून सुटणे कठीण आहे. ज्या मुलाचा खून करण्याचा आदेश दिला होता त्याच्या संगोपनासाठी फारोला पैसे द्यावे लागले. पुन्हा येथे एक देवाचे एक विधान आहे. फक्त एक स्मरणपत्र, आम्ही सर्व गोष्टींचा प्रभारी असलेल्या देवाची सेवा करतो. जगातील त्याचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तो जीवनातील प्रत्येक घटना नियंत्रित करतो. स्तोत्रसंहिता याचा 115 अध्याय 3 वचन, 135 अध्याय 6 वचन आणि इफिसकलास पत्राचा 1 अध्याय 11 वचन. देवाने या मुलाबद्दल प्रेम 2 भिन्न भिन्न स्त्रियांच्या हृदयात ठेवले. देवाने मोशेला निश्चित मृत्यूपासून वाचवले कारण त्याच्याकडे या माणसांच्या जीवनाची योजना होती. तो मोशेचा जबरदस्त वापर करेल. देवाने मोशेला वाचवले त्याचे आणखीन एक कारण आहे, ते म्हणजेच प्रेषितांची कृत्ये याचा 7 अध्याय 29 नुसार जे म्हणते, तेच आमच्या नातेवाईकांशी हुशारीने वागले आणि आमच्या वडिलांना वाईट वागणूक दिली, जेणेकरून त्यांनी त्यांच्या लहान मुलांना घालून दिले जेणेकरून ते जगू शकणार नाही. त्या काळात मोशेचा जन्म झाला आणि तो खूप सुंदर होता आणि 3 महिने त्याच्या वडिलांच्या घरी त्याचे पालन पोषण झाले. ओलांडणारा वाक्यप्रचार शब्दशः अर्थ असा होतो की देवासाठी न्याय होता. देवाने या मुलावर प्रेम केले आणि इतरांच्या अंतकरणात आणि जीवनात कार्य केल्यामुळे देखील त्याच्यावर प्रेम करतात. जर तुमचा जन्म अशा कुटुंबात झाला असेल जेथे तुम्हाला प्रेम मिळाले असेल तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. जर तुमच्यावर प्रेम केले गेले असेल तर तुम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे. आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या मातांसाठी देवाचे आभार मानात. आपल्या मुलांसाठी पालकांच्या प्रेमाबद्दल देवाचे आभार मानात. आई वडिलांचे खरे प्रेम हे देवाच्या हृदयात प्रवेश करणारी खिडकी आहे. देवाने मोशेला दिलेल्या 2 माता यांच्या जीवनात गुंतल्या आहेत. एक म्हणजे त्याच्या इजिप्शियन आईने त्याला इजिप्तमध्ये देऊ केलेले सर्वोत्तम दिलेले आहे. प्रेषितांची कृत्याचा 7 अध्याय 21-22 वचन म्हणते, आणि जेव्हा त्याला बाहेर टाकण्यात आले तेव्हा फारोच्या मुलीने त्याला उचलून घेतले आणि स्वतःच्या मुलासाठी त्याचे पालन पोषण केले. आणि मोशे इजिप्शियन लोकांच्या सर्व शहाणपणाने शिकला होता आणि तो शब्द आणि कृतीत पराक्रमी होतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या जन्मदात्या आईने त्याला असे काही दिले जे त्याची दत्तक आई देऊ शकली नव्हती. त्याच्या खऱ्या आईने मोशेची इस्रायलाच्या देवाशी ओळख करून दिली. तिने त्याला खऱ्या व जिवंत देवाबद्दल सांगितले. तिने त्याला इजिप्तमधील खोट्या देव आणि धर्माबद्दल सावध केले असते. तिने त्याला अब्राहम, इसहाक आणि याकोबच्या कथा सांगितल्या असत्या. इजिप्तमध्ये इस्रायल लोक गुलामगिरीत होते याचे कारण तिने त्याला सांगितले असते. एखाद्या दिवशी त्याच्या लोकांना गुलामगिरीतून सोडवण्याच्या देवाच्या वचनबद्ध तिने त्याला सांगितले असते. तिने त्याच्या मध्ये त्याच्या वडिलांच्या देवाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करायला सांगितलं आहे. या ठिकाणी आम्हाला खूप चांगला धडा आहे. या ठिकाणी 2 मातांकडून मिळालेले जे प्रेम आहे ते जगातील कुठल्याच विद्यापीठामध्ये, शाळांमध्ये आणि घरामध्ये मिळत नाही. तर ह्या 2 आईंनी जे दिलेलं आहे ते त्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणूनच तो एक हुशार बनला, तो एक समाजशील बनला. देवाने मोशेला त्याच्या माता म्हणून दिलेल्या 2 स्त्रियांद्वारे इस्रायलाचा उत्पन्न करता म्हणून त्याच्या भूमिकेसाठी प्रवादिकपणे तयार केले. त्याच्या प्रभावामुळे मोशे तो माणूस बनला. जर तुम्हाला एक चांगली ईश्वरी आई मिळाल्याचा आशीर्वाद मिळाला असेल तर आज तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत. जर तुमची आई ती असायला हवी तशी नसेल तर नकारात्मक प्रभावावर मात करण्यासाठी आणि तिच्यापेक्षा एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी प्रभूचा विचार करा. जर तुमची आई हरवली असेल तर तुम्ही तिच्या तारणासाठी प्रार्थना करावीत. जर तुमची आई जिवंत असेल तर तुम्ही तिच्यावर तितकेच प्रेम करावेत हे निश्चित करावेत. जर तुम्ही माझ्यासारखे असाल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील कमतरता असलेल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रभूची गरज असेल तर तुम्ही आजच त्याकडे यावेत अशी त्याची इच्छा आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला आजच बोलावत आहे. तुम्ही एकमेकांना क्षमा करावीत आणि आईच्या उदारतेचे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवून त्याप्रमाणे चालावेत. आणि त्याहूनही महत्वाचं आहे देवाचं उदाहरण, कारण की ह्या दोन्ही स्त्रियांनी त्याला देवाचे नियम देवाची आज्ञा पाळण्यासाठी तयार केलेलं होतं आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू प्रेम आहेस, तू प्रीती आहेस आणि याचं जिवंत उदाहरण तू आम्हा प्रत्येकांना आईच्या द्वारे दिलेलं आहे. जितकं प्रेम आई करते त्याहूनही तू प्रेम आमच्यावरती करतो आणि म्हणूनच तू आमच्यासाठी एक दुवा पाठवलेला आहे, तो म्हणजे आई. तिचं प्रेम, तिचा त्याग, तिच्या भावना आम्ही समजाव्यात आणि ती आम्हाला जे शिक्षण देते त्यानुसार आम्ही चालावत आणि एक आदर्श पुरुष समाजापुढे प्रस्थापित करण्यासाठी जी खटपट्टी करतील त्यानुसार आम्ही योग्य उतरावत. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन. Oh, oh, oh.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.